लाइट्स कैमरा एक्शन।
हाय, मी क्रांती रेडकर। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कैमरा एक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगमध्ये क्रिकेटर श्रीसंत सोबत क्रांती रेडकर आढळली अशी एक अफवा मध्ये पसरली होती आणि त्याचा सामना क्रांतीने कसा केला ऐका।
मी काकणचं शूटिंग करत होते आणि अपॅरंटली कुठल्या तरी एका भलत्याच ऍक्ट्रेस, ती ऍक्ट्रेस पण नव्हती खरं पाहता, एका मुलीला काहीतरी अरेस्ट झालेली आणि वन न्यूज चॅनल न्यूज नेशन ह्यांनी परस्पर डिक्लेअर केलं विदाऊट इवन आस्किंग कन्फर्मिंग की क्या है क्या नाही आहे। आणि मी कोकणात होते, मी काकणचं शूटिंग करत होते तेव्हा, आणि की दिस इज दॅट ऍक्ट्रेस वगैरे असं। आणि मी तिथे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आय थिंक आय एम शुअर तुम्हाला लोकांना माहिती असेल, आणि तिथून मग आय स्टार्ट टेलिंग एव्हरीबडी की हॅलो मी इकडे आहे, आणि देवर अदर ऍक्टर्स विथ मी, असं नाही की मी एकटीच शूटिंग करते। सो मेनी कॉल्स आणि विवर इन नो नेटवर्क, कोकणाच्या इंटिरियरमध्ये नेटवर्कच येत नाही। थँकफुली तिथे एकाच्या रिलायन्सच्या कोणाच्या तरी फोनला नेटवर्क होतं आणि या केम टू नो की असं काहीतरी चाललंय तिकडे, आणि म्हणून तिकडच्या स्टार टीव्हीला तिकडच्या सगळ्या लोकांना प्रेसवाल्या लोकांना बोलून मी तिथे इमिजिएट एक प्रेस कॉन घेतली। आणि मग मी बॉम्बेला आल्यावर त्यांच्यावर केस केली, विच वी वन अपॅरंटली, बट दॅट पर्सन हू जो मेन होता ओनर न्यूज नेशनचा ही डाईड, ज्याच्यावर मी केस केलेली। आणि एक होते ते शिर्के म्हणून, त्यांना तर त्यांच्यावर केस झालीच आणि त्यांना पेनल्टी आणि ते सगळं
करावे लागले,
भरावं लागलं आणि ते सगळं करावं लागलं। बट आय डिंट लेट धिस गो, म्हणजे मी आय फॉट फॉर इट बिकॉज आय ऑलवेज फील दॅट तुमच्यावर अन्याय होत असेल ना तर डोंट कीप क्वाइट, देयर सो मेनी पीपल हू डोंट, मी तुला कशाला काय गरज होती, आम्हाला काय माहिती नाही का, बट आय सेड नो बिकॉज यू हॅव टू सेट ताकि जो मेरे साथ हुआ किसी और के साथ नाही होना चाहिए।
करेक्ट,
आणि यू हॅव टू फाइंड आउट द ट्रूथ की तुम बिफोर पब्लिशिंग एनिथिंग एज अ मीडिया यार, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करता आणि कॉन्टॅक्ट झाला नाही म्हणून तुम्ही हे असं नाही करू शकत। अँड देन वेन दे केम टू नो दॅट शूटिंग ते तोंडावर पडले, मग माफी मागायला लागले, यू टेल अस युअर अमाऊंट, टेक द केस बॅक, असं तसं। म्हणजे आय डोंट वॉन्ट फॉर मनी, दिस शुड नॉट हॅपन टू एनीबडी, पीपल शुड नॉट टेक यू फॉर अ राईड। आणि दॅट्स वाय, आणि तो शिर्के माझ्या हातापाय, इव्हन शो यू द मिस कॉल्स ज्या शिर्के हॅड गिव्हन मी द प्रिव्हियस डे, कोर्टात मी जायच्या आधी हातापाया पडायचा तो माणूस माझ्या बाकी होता, म्हणजे इतकं की प्लीज काहीही करा, 60 मिस कॉल्स 60 मिनिट, म्हणून मी उचलणारच नाही तुझा फोन, तुला हेच फोन तुम्हाला विचारायचं नाही पब्लिश करायच्या आधी।
करेक्ट आहे, पण मला सांग की आता द मॅन हू स्टूड बाय यू अँड हू स्टील यु नो बिसाइड यू, ते तुझ्या आयुष्यात कसे आले आणि तुमची भेट, कारण की आय थिंक तू जसं म्हणालीस की तुझा क्लासमेट होता।
या, समीर माझ्या वर्गात होते आणि तेव्हा वी वर नॉट इवन फ्रेंड्स, आणि आय थिंक मेनी इयर्स लेटर मी फ्लाय करत होते आणि तेव्हा ते एअरपोर्ट हेड करायचे, सो त्यावेळेला आमची भेट पुन्हा एकदा आहे।
एक्झॅक्टली त्यांची पोस्ट काय?
ते आता जॉईंट डिरेक्टर DRI आहेत, सो महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश हे 3 स्टेट्स त्यांच्या अंडर येतात आणि ते जॉईंट डिरेक्टर आहेत ऑफ डिरेक्टोरिएट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, सो एनिथिंग दॅट इज टू डू विथ रेव्हेन्यू, फेक करन्सीज किंवा ड्रग स्मगलिंग, ऑल दॅट इज अंडर हिम।
रिस्की,
व्हेरी रिस्की, बट
तू आहेस तशी म्हटल्यानंतर काय,
आणि आय ऑलवेज सपोर्ट हिम, आणि ते अतिशय ऑनेस्ट ऑफिसर आहेत आणि खूपच इमानदार आहेत, म्हणजे इतकं की कधी कधी इतरांना त्रास होतो त्या गोष्टीचा, बट आय एम प्राऊड ऑफ हिम की ते तसे आहेत, कारण की अशी लोकं पाहिजेत सिस्टममध्ये असं मला नेहमी वाटतं। सो या वी मेट मच लेटर आणि मग एके दिवशी त्यांनी मला विचारलं की हाऊ डू यू फील अबाउट टेकिंग दिस रिलेशनशिप फॉरवर्ड, आणि इवन आय वॉज प्लॅनिंग टू सेटल डाऊन, सो या, सो दॅट्स दॅट, अँड आय सेड येस, आणि वी गॉट मॅरिड 9 January, व्हेरी सिम्पल, म्हणजे असं काहीच हे नव्हतं, कारण बेसिकली मला असं कोणी नको होतं जे मीडियामधलं आहे, बिकॉज आय फील ॲज ॲक्टर्स वी आर फॅसिनेटेड विथ आवर सेल्स, आणि समीरमध्ये इन्सॅनिटी खूप कमी आहे, समीर खूप रिअलिस्टिक आहेत आणि मी इन्सेन आहे, आणि आर्टिस्ट सगळेच वेडे असतात असं मला वाटतं, तर अजून एक वेडा माणूस माझ्या आयुष्यात आला असता तर अरे बापरे मग तर मज्जाच होती सगळी। सो आय वॉन्टेड समबडी जो माझ्या आयुष्याला एक ठहराव आणेल, एक स्टॅबिलिटी आणेल, समबडी दॅट आय कॅन लुक अप टू अँड रिस्पेक्ट, आय रिस्पेक्ट समीर अ लॉट।
आधीची जी यु नो क्रांती होती आणि आताची जी आम्हाला दिसतीये ती खूप वेगळी आहे, हे काय, हा बदल तुलाही कळत असेल?
नाही, हा बदल ऑन पर्पज होता आणि आहे, आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट, कारण की ॲज अ पर्सन तुम्ही जे चॉईसेस करता ते तुमचे चॉईसेस टोटली तुम्हाला बदलणे खूप कठीण असतं, आणि मला असं वाटतं की समवेअर आय फील की मी स्वतःला खूप अंडररेट केलेलं, I had underrated myself a lot when it came to talent, when it came to anything that I do. And Sameer was the one jani mala te tap kela ki you can direct, you can write, you do you know ki tu chhan lihtes, do you know tujha the talent hai, make something for you on your own. And that's how Kakan happened. Ata mi pudchi ek film direct keli, it's a short, but I really wanted to do that. And ek khupach gambhir vishayavarti short direct keli ami. Tani mala he realize karun dila ki you're much bigger than what you think you are. आणि ते ज्या क्षणी तुमचा पार्टनर तुम्हाला दाखवून देतो ना, अँड दॅट टाइम यू रिअलाइज की ही इज नॉट इन हियर बिकॉज ऑफ ऑल द ग्लॅमर. ही वॉन्ट्स यू टू ग्रो बियॉन्ड ऑफ दॅट.
सो टेल मी समथिंग अबाउट युअर मॅरेज, की वॉट वॉज दॅट क्रेझिएस्ट थिंग हॅपन्ड इन युअर मॅरेज.
सी माय मॅरेज, माय मॅरिड टू अ पर्सन हू लिव्स बाय द बुक. We cannot go wrong. It's crazy. आम्ही हॉलिडेला जरी गेलो ना तर वी लिव्ह बाय द बुक. इट्स लाईक तुला आपल्याला इतक्या वाजता उठायचं आहे, मग आपण हे करायचं आहे, मग हा तुझा ब्रेकफास्टचा वेळ, तुला वेळ लागतो. दिस इज दिस मच इज युअर ब्रेकफास्ट टाईम. आफ्टर दॅट दिस वी कम अप, दिस इज अ शावर टाईम, दिस इज युअर फ्रेशनिंग अप टाईम, दिस इज द टाईम यू गेट रेडी. 9:30 द कार इज गोइंग टू कम डाऊन, सो वी हॅव टू बी डाऊन बाय 9:30. तर 9:30 तर 9:40 नाही होऊ शकत, 9:20 झालं तर चालेल. It's like that.
So, तुझ्यात ते बदल आले तर आता तू टाइम
नथिंग. आय डू, आय गेट सो मच ओरडा, बापरे मला किती ओरडा पडत असतो. आय ट्राय टू, असं नाही की मी नाही करत, मी खूप आणि मी खूपच अस्ताव्यस्त असते आणि ते खूपच ऑर्गनाइज्ड आहेत.
हनीमूनला कुठे गेला होता तुम्ही?
वी वर इन अॅम्स्टरडॅम आणि देन वी वेंट टू पोर्चुगल. सो ते रूम पण नेट नेट का लावलेला, म्हटलं मग ते हाऊसकीपिंग वाले येऊन काय करणार. नो नो नो, दे जज, ते जज करतात, छी किती घाणडी लोक आली आहेत, असं तसं तसं, यु नो. सो ही ऑलवेज फील्स दॅट इट शुड बी ऑल वेल. अनकेम्प्ट काहीच नाही आवडत, बरं. मला खूप जेवायला लागतं, मी दर 2 तासांनी काहीतरी खाते. आय डोंट ईट अ लॉट, बट आय टू ईट ऑफन. आणि समीर डझंट ईट ऑफन, ही हॅज हिज ब्रेकफास्ट अँड लंच, ही डझंट इवन ईट डिनर. इज अ फिटनेस फ्रीक, सो माझ्यासाठी ते खूपच टॅक्सिंग होऊन जातं, बिकॉज आय हॅव टू ईट. सो वी आर व्हेरी डिफरंट ॲज पीपल, बट वी गेट अलॉंग लाईक हाऊस ऑन फायर.
93.5 Red FM बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती.